नमस्कार रसिकांनो, आता पुढील नोंदींचं वाचन मी विजया वाड करते आहे. आपली नोंद आहे जंत अर्थात ॲस्केरिस. गोलकृमी अर्थात नेमॅटोडा या संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जात ॲस्केरिस लुम्रिकॉइडिस मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जात ॲस्केरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंतः परजीवी आहे. ते फिकट पिवळसळ आणि अर्धपारदर्शी असे असतात. त्यामुळे त्यांच्या त्वचेतून शरीरातील काही इंद्रिय दिसतात. शरीर लांब बारीक आणि दंडाकार असते. मुख्य अग्र टोकाशी असून त्याभोवती तीन ओठ असतात. जंत एकलिंगी असून बाह्य लक्षणांवरून नर आणि मादी एकमेकांपासून वेगळे ओळखता येतात. मादी नराहून लांब आणि आकारमानानं मोठी असते. मादीची लांबी 20 ते 40 सेंटीमीटर आणि जाडी 4 ते 6 मिलीमीटर तर नराची लांबी 15 ते 30 सेंटीमीटर आणि जाडी 2 ते 4 मिलीमीटर असते. नरामध्ये पश्चटोक वक्र असून अधर बाजूस वळलेले असते. या अधर बाजूस अवस्कराचे छिद्र असून त्यातून 2 शिश्नशुके बाहेर आलेली दिसतात. मादीचे पश्चटोक सरळ असून तेथे गुदद्वार असते. मादीचे जनन छिद्र अधर बाजूला मुखापासून शरीराच्या साधारणपणे 1/3 अंतरावर मागे असते. जंत मनुष्याच्या लहान आतड्यात असतात, जिथे अर्ध व पूर्ण पचन झालेलं अन्न द्रवरूपात असतं. त्यांच्या पचनसंस्थेत पूर्ण विकसित अन्न नलिका असते. माणसाच्या पचन झालेल्या अन्नावर आणि रक्तावर त्यांची उपजीविका होते. त्यांच्या शरीराभोवती उपचर्म असते. उपचर्म चिवट आणि कठीण प्रथिनांनी बनलेले असल्यामुळे जंतांचे आश्रयीच्या आतड्यातील पाचक रसांपासून संरक्षण होते. जंतांमध्ये विनॉक्सिश्वसन घडते. जंतांची नर आणि मादी आश्रयीच्या लहान आतड्यातच एकत्र येतात. दर दिवशी मादी 15,000 ते 2,00,000 अंडी घालते. सूक्ष्म अंडी. मादी तिच्या पूर्ण प्रजनन काळात सुमारे 2 ते 250 कोटी अंडी घालते. सर्व अंडी फलित झालेली असतात असे नाही. फलित अंड्यांभोवती कायटिनाचे संरक्षक आवरण असते. फलित अंडी माणसाच्या मलावाटे बाहेर पडतात. उघड्यावर मलोत्सर्ग केल्यानं ही अंडी मलाबरोबर जमिनीवर पडतात आणि सुमारे 2 आठवड्यानंतर पहिला डिंभ तयार होतो. 1 आठवड्यानंतर काट टाकून दुसरा डिंभ तयार होतो. ही अवस्था संसर्गक्षम असते. योग्य वातावरणात ही अवस्था सुमारे 6 वर्षे टिकू शकते. अशी डिंभयुक्त अंडी दूषित अन्न अथवा पाण्यावाटे दुसऱ्या माणसाच्या लहान आतड्यात जातात. तेथे कवचाचे पाचक रसामुळे विघटन होऊन डिंभ अंड्यातून दुसऱ्या अवस्थेत बाहेर येतात आणि लहान आतड्यातील 4 स्तरांचा भेद करून रक्तवाहिन्यातून यकृतात, तेथून हृदयात आणि शेवटी फुफ्फुसात पोचतात. नंतर हे डिंभ फुफ्फुसातील रक्तवाहिन्या फोडून वायुकोशात येतात. 6 दिवसांनंतर काट टाकून तिसऱ्या अवस्थेतील डिंभ तयार होतो. त्यानंतर 4 दिवसांनंतर पुन्हा काट टाकून चौथ्या अवस्थेतील डिंभ तयार होतो. या अवस्थेत वायुकोशातून ते श्वासनलिकेद्वारा घशात येतात आणि प्रतिक्षिप्त क्रियेने गिळले जाऊन लहान आतड्यात पोचतात. तेथे पुन्हा काट टाकून 8 ते 10 आठवड्यांनंतर डिंभाचे प्रौढात रूपांतर होते आणि ते प्रजननक्षम होतात. जंतांचा आयुःकाल 9 ते 12 महिन्यांचा असतो. जंतांमुळे होणाऱ्या विकाराला जंतविकार अर्थात ॲस्केरियासिस असं म्हणतात. जंतविकारानं बाधित लोक सगळ्या जगात, विशेषतः उष्ण प्रदेशात आणि जिथे सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या असतात तिथे आढळून येतात. या रोगामुळे लहान आतड्यात आणि फुफ्फुसात रक्तस्त्राव होतो. फुफ्फुस ज्वर होतो. जंत लहान आतड्यात प्रतिविकरे सोडतात, त्यामुळे आकडी बेशुद्धावस्था येते. प्रथिनांच्या पचनात बिघाड होऊन प्रथिन कमतरतेमुळे शरीराची वाढ खुंटते. काही वेळा लहान आतड्यात 100 ते 1000 जंतांचा गठ्ठा तयार होऊन अडथळा निर्माण होतो. शस्त्रक्रिया करूनच ते काढावे लागतात. जंतविकार झाल्यास हेट्रॅझान, पायपरेझिसायट्रेट, डायथिझॉनिन, ट्रेटामिसोल, कृमिबीज तेल म्हणजे केनोपोडियम तेल यासारखी प्रतिकृमी औषधे देतात. जंतविकार होऊ नये म्हणून रोग प्रतिबंधक उपाय करणे महत्वाचे आहे. यासाठी भाज्या स्वच्छ पाण्याने धुणे, नखे कापणे, खाण्यापूर्वी हात धुणे, उघड्यावर शौचास न जाणे इत्यादी स्वच्छतेच्या योग्य सवयी गरजेच्या असतात. ही नोंद प. व्ही. सोहनी यांनी लिहिली आहे.